नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोक लाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 2 ऑगस्ट बुधवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून मनपाला आर्थिक शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले, विकास कामांना योग्य पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. असे असताना मी विकास कामात घोडा घालत असल्याचे म्हणणे एका प्रशासकीय अधिकाऱ्याचे मनोबल खच्ची करणारे आहे, असे म्हणत आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांनी शहरात केलेल्या कामांच्या 3 पानांचा लेखाजोखा महापौरांकडे सादर केला आहे. पिंपराळा येथे उभारण्यात येत असलेल्या शिवस्मारकासाठी धुळ्याहून शिवरायांचा पुतळा विधिवत पूजा करून जळगावात आणला जात असतानाच पोलीस प्रशासनाने शहरात परवानगी नाकारत पुतळा शहराबाहेरच रोखला आहे. जागेचा 7-12 उतारा सादर न केल्याने ती एकच परवानगी बाकी आहे, त्यामुळे पुतळा मुसळी फाट्यावर एका गोदामात ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात गतकाळात झालेल्या कारवाईच्या माध्यमातून जप्त केलेली वाळू घरकुलांच्या कामांसाठी प्राधान्याने दिली जाणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निर्देश दिल्याने तहसीलदार आता गटविकास अधिकाऱ्यांकडून घरकुल लाभार्थ्यांच्या नावांची मागणी करणार आहे. त्यानंतरच वाळू विक्रीचा मार्ग मोकळा होईल. अचानक एखाद्या बॉम्बस्फोटासारखा आवाज आला आणि गर्डर लॉन्चर तुटून प्रचंड वजनाचे अजस्त्र लोखंडी गर्डर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. त्या गर्डरवर आणि त्याखाली उभे राहून काम करणारे कामगार इंजिनियर एकतर चिरडले गेले किंवा हादऱ्याने दूर फेकले गेले. समृद्धी महामार्गावर सोमवारी मध्यरात्री हा थरार घडला. या भीषण अपघातात 20 कामगार आणि अभियंत्याचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी आहे. गेल्या आठवड्यात जोरदार पावसाने तडाखा दिल्यानंतर 3 दिवस विश्रांती घेतल्यावर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यभरात ब्रेक घेतलेला मान्सून आता पुन्हा सक्रिय होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. लगान, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम यासारख्या कित्येक चित्रपटांना आपल्या कला दिग्दर्शनाचा साथ चढवून प्रसिद्ध झालेल्या नितीन देसाई यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक वृत्त समोर आला आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नसते. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं.